आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे। देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला। देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस। पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते। पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं। यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं। भाजपाला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं। तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं। काँग्रेसचे 5, माकप, भाकप, VCK, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे। या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते। बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे। विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं VCK पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलवन म्हणाले। दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही। पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं। सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे। आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले। त्यावेळी अरोरा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे। यापूर्वी देखील संजीव अरोरा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते। त्यात काहीही सापडलं नव्हतं। केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे। देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते।
हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को, ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं। उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है।
पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली। पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37,00,000 रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे. संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे. यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे. नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे. विनेशीनं 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटीशीत म्हटलं आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.